यशया अध्याय 32 पहा, राजा सदाचाराने राज्य करील आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. प्रत्येकजण जसा वाऱ्यापासून अडोसा व वादळामध्ये आश्रय व पाऊस तसा होईल. सुक्या भूमी जसे पाण्याचे प्रभाव उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा तो होईल. तेव्हा जे हे पाहतील त्यांचे डोळे मंदावणार नाही आणि ऐकणाऱ्याचे कान हे लक्षपूर्वक ऐकतील. अविचारी बारकाईने समजून घेईल, तोत्रा सहजतेने व स्पष्ट बोलेल. मूर्खाला अधिक काळ सन्मान्य म्हणणार नाही किंवा फसवणाऱ्यास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत, कारण मूर्ख मनुष्य आपल्या मनात मूर्खपणाच्या गोष्टी बोलतो आणि वाईट गोष्टीचे बेत आखतो, आणि तो दुष्कृत्ये आणि देवविरहित चुकीच्याच गोष्टी परमेश्वराविरुद्ध बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊन देत नाही आणि तहानेलेल्यांना पाणी पिऊन देत नाही. फसवणाऱ्याच्या पद्धती वाईट असतात. तो दुष्ट योजना आखून गरीब योग्य ते बोलतो, तेव्हाही तो असत्याने गरीबाचा नाश करू पाहतो. परंतु सन्माननीय मनुष्य सन्माननीय योजना करतो, कारण त्याच्या सन्माननीय कृतीमुळेच तो उभा राहतो. तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांना उठा आणि माझी वाणी ऐका. अव निश्चिंत कन्यांनो माझे ऐका. अव निश्चित स्त्रियांनो, एक वर्षाहून अधिक काळ तुमचा आत्मविश्वास तुटेल, कारण द्राक्षांचे हंगाम बुडेल, फळे गोळा करता येणार नाही. तुम्ही आरामात राहणाऱ्या स्त्रियांनो थरथर कापा. तुम्ही आत्मविश्वासात असणाऱ्यांनो अस्वस्थ व्हा. आपली तलम तागाची वस्त्रे काढा आणि आपल्याला उघडे करा. आपल्या कमरेभोवती तागाची वस्त्रे गुंडाळा. रम्य शेतीसाठी व फलदायी द्राक्षवेलीसाठी त्या विलाप करतील. माझ्या लोकांच्या भूमीवर काटे व कुसळे उगतील. एका काळी आनंदित असलेल्या शहरातील घरांवर देखील त्या उगवतील, कारण महाल सोडून दिले जातील. गर्दीची शहरे ओस पडतील. टेकडी व टेहणीचा बुरुज सर्व काळपर्यंत गुहा होईल. रानगाडवांचा आनंद कळपांची कुरणे होतील. जोपर्यंत आम्हावर देवाच्या आत्म्याची वृष्टी वरून होणार नाही तोपर्यंत असे होईल. आणि रान फलदायी शेती होईल, आणि फलदायी शेती मात्र जंगलासारखी होईल. मग रानात न्यायत्वाची वस्ती होईल. फलदायी शेतीत नीतिमत्ता वास करील. नीतिमत्तेचे कार्य शांती. नीतिमत्तेचा परिणाम शांतता आणि सर्व काळचा आत्मविश्वास होईल. माझे लोक शांतस्थळी वस्ती करतील, सुरक्षित निवासस्थानी आणि शांत जागी राहतील. पण जंगलांचा नाश होतेवेळी गारा पडतील व नगर अगदी जमीनदोस्त केले जाईल. जे तुम्ही सर्व जलाजवळ पेरता, जे तुम्ही बैल व गाढव यांचे पाय मोकळे करता, ते तुम्ही आशीर्वादित आहात.